नमस्कार, मी डॉक्टर माधुरी नासरे बोलते. गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभी आहे. आपल्या आशीर्वादाने आणि विश्वासाने शहर विकासाची नवी दिशा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणूनच मी विनंती करते, 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी घड्याळ या माझ्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. धन्यवाद.